जैसे अगर चाशनी ज्यादा हो गई तो डायबिटीज हो सकता है, वैसे ही इंटरनेट की लत अगर हमको लग गई तो मतलब भैया काम तमाम हो सकता है।
Red FM, MH935,
सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर महक आपके साथ है। MH935 में लौट कर आ चुकी हूँ। जो सवाल आपसे पूछा था ना, बस उसी का जवाब यहाँ पर आया है, किसी ने दिया है, सुनते हैं उनका कहना क्या है।
हाय मीरा बोलते।
हाय मीरा बोल।
होत चालली आहे मूलभूत गरज आपली नेट।
मूलभूत गरज होत चालली आणि ते नसेल तर काय होईल मग? काय गरज का होत चालली?
नसेल तर काय गरज का होत चालली? म्हणजे आता म्हणजे सर्वच कामे नेटवरतीच होत चाललीत ना।
कुठले काम आरतील आपले नेटच्या शिवाय?
नेटच्या शिवाय म्हणजे आजकाल कसं झालंय, म्हणजे कुठे जायचं असेल ऑनलाईन बुकिंग करा, लाईट बिल पण ऑनलाईन होत चाललंय आता, आणि काही फूड ऑनलाईन शॉपिंग सर्वच कामे ऑनलाईन होत चालली, आरटीओ ची ऑनलाईन काम झाली।
जर का एखाद्या दिवशी नेट बंद पडलं तर मग कसं मॅनेज करतेस?
कामच बंद, कामच बंद।
तुझ्या नेट बंद पडलं काम आडतात तुझे
कामे काय? आपलं व्हॉट्सअप बंद, फेसबुक बंद होईल, आपलं दुसरं काही काम नाही। महत्वाची कामं म्हटलं तर ऑफिसची बंद होतील, अवघड जाईल। एवढंच नाही तर म्हणजे पहिले कसं मुलगी जरी पाहायची असेल ना तर फोटो देत होते, फोटोची देवाणघेवाण, आता व्हॉट्सअप नंबर मागतायत,
येस फेसबुकवर सर्च करतायत,
फोटो पाठवतायत।
कितीही जवळच्या व्यक्तीने स्थळ आणलेलं असो, आपण तो फोटो बायोडेटा वगैरे बघून झाल्यानंतर सगळ्यात आधी त्या व्यक्तीचं नाव जाऊन सर्च करतो फेसबुकवर ते इंस्टाग्राम वरती, आणि मग तिकडची प्रोफाईल बघून आपण जज करतो की ही समोरची व्यक्ती कशी असणार आहे। खरंच सगळं जे काम आहे ना आपलं इंटरनेटवरती डिपेंड झालेलं आहे, म्हणून तर इतका जास्त वापर भारतीयांचा होतो इंटरनेटवरती। तुमचं काय म्हणणं आहे सांगा, इंटरनेट ही मूलभूत गरज झाली आहे का? 9607007935 माझा नंबर आहे। सुपर हिट्स 93.5 रेड एफएम बजाते रहो।